आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीची घोषणा। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार। वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्यावर संभ्रम। नवी दिल्लीत मेट्रोच्या अतिरिक्त मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि चांदीची विक्रमी वाटचाल सुरूच। एका दिवसात 8,000 रुपयांनी महाग होऊन किलोमागे 2,25,000 रुपयांच्या पुढे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची अधिकृत घोषणा आज झाली। उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबईतल्या वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली। याविषयी राज ठाकरे म्हणाले,
आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत।
मुंबईचा पुढचा महापौर मराठीच असेल आणि आमचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, पण जागा वाटप आणि अन्य माहिती देणं टाळलं।
कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत, त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेले आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल, ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल।
नाशिक महापालिकेसाठी युती झाली असून उर्वरित महापालिकांच्या संदर्भात 1-2 दिवसात शिक्कामोर्तब होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी ही युती झाल्याचं त्यांनी सांगितलं।
मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे।
महाविकास आघाडी कायम असली तरी महानगरपालिका निवडणुकांसाठी आमच्या दोन्ही पक्षांची युती झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली असून शरद पवारांसोबत वाटाघाटी सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली। महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फार काही परिणाम होईल असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली।
मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलंय ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात।
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षानं आज जाहीर केला। मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चर्चा झाली, त्यानंतर दोघांनी हा निर्णय जाहीर केला। मुंबई महापालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं। दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, पण कुठेही निम्म्या निम्म्या जागा वाटपाची मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वंचित बहुजन आघाडीनं मात्र यावर वेगळी भूमिका घेतली आहे। वडेट्टीवार यांचे युती संदर्भातलं वक्तव्य चुकीचं आणि जनतेत संभ्रम निर्माण करणारं आहे, पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य जीतरत्न पटाईत म्हणाले, काँग्रेससोबत अजून आघाडी झालेली नाही आणि झाली तर त्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर आणि पक्षातले वरिष्ठ नेते घेतील असं ते म्हणाले। दिल्ली मेट्रोच्या 12,015 कोटी रुपये खर्चाच्या 5 अ टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली। या टप्प्यात एकूण 3 मेट्रो मार्गिकांचा आणि 13 स्थानकांचा समावेश आहे। हा टप्पा पूर्ण झाल्यावर दिल्ली मेट्रोच्या जाळ्याची एकूण लांबी 400 किलोमीटरपेक्षा जास्त होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. अरावली पर्वतरांगांच्या प्रदेशात खाणकामासाठी नवे परवाने द्यायला संपूर्ण बंदी घालावी अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत. बंदी गरजेची असलेले इतर भाग शोधण्याचे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या खाणकामांचं कडक नियमन करावं, त्यावर अतिरिक्त निर्बंध लादावेत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान अरावली पर्वतरांगांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत काही राजकीय पक्ष, विशेषतः काँग्रेस, चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला. अरावली पर्वत प्रदेशात बेकायदा खाणकाम रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिल्याचं यादव यांनी सांगितलं.
कुछ लोगों ने भ्रम फैलाना शुरू किया, झूठ बोलना शुरू किया, जबकि वास्तविकता ये है कि अरावली में खनन माफिया को रोकने के लिए, अवैध खनन को रोकने के लिए, अच्छा इसकी परिभाषा कहीं भी उपलब्ध नहीं थी, कहीं भी उपलब्ध नहीं थी, कोई कानूनी परिभाषा नहीं थी. ये सर्वोच्च न्यायालय ने खनन क्षेत्र में अरावली में दोहन न हो, अपने निर्णय की अनुकूलता के लिए कि हम अरावली में खनन क्षेत्र रोकना चाहते हैं, मतलब इस क्षेत्र में एकदम खनन को रोका जाए और अवैध खनन को रोका जाए, इसलिए यह निर्णय आया.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसांपासून नवनवे विक्रम गाठणारी चांदी आज किलोमागे सुमारे 8,000 रुपयांनी महागली. यामुळे मुंबईच्या बाजारपेठेत करांसह 1 किलो चांदीसाठी 2.25 लाख रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती. 22 आणि 24 कॅरेट सोनं आज किरकोळ महाग झालं. 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी आज 1,40,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज सकाळी अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 यशस्वी प्रक्षेपण केलं. या उपग्रहाचं वजन सुमारे 6,000 किलो आहे. भारतीय अंतराळ यानानं प्रक्षेपित केलेला आजवरचा हा सर्वात जड उपग्रह असून त्याचं प्रक्षेपण करणाऱ्या अंतराळ यानाला बाहुबली असं टोपण नाव दिलं गेलं आहे. या उपग्रहामुळे भारत आणि अमेरिकेच्या स्मार्टफोन धारकांना वेगवान ब्रॉडबँड सेवा मिळू शकेल. केंद्र सरकार कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राला अधिक बळकट करण्यावर भर देत असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. हरियाणातल्या पंचकुला इथं कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेडनं आयोजित केलेल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. उद्या पहिल्या दिवशी 30 विमानांची ये जा होणार असून सुमारे 4,000 प्रवासी यातून प्रवास करतील अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत मुंबईनं सिक्कीमवर 8 गडी राखून विजय मिळवला. सिक्कीमचं 237 धावांचं आव्हान मुंबईनं 2 गड्यांच्या बदल्यात 31व्या षटकात पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्मानं 18 चौकार आणि 9 षटकारांच्या सहाय्यानं 1.5 शतकी खेळी केली. दरम्यान हजारे करंडक स्पर्धेच्या अरुणाचल प्रदेश आणि बिहार यांच्यातल्या सामन्यात आज बिहारचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं 59 चेंडूत 150 धावा करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीची घोषणा. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार. वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्यावर संभ्रम. नवी दिल्लीत मेट्रोच्या अतिरिक्त मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि चांदीची विक्रमी वाटचाल सुरूच. एका दिवसात 8,000 रुपयांनी महाग होऊन किलोमागे 2.25 लाख रुपयांच्या पुढे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.